मित्र हो, ऐका, लक्ष द्या. जगामध्ये नाना रोग आहेत. लहान मुलं, मोठी माणसं, तरणी ताठी मुले सारे आजारी पडतात. रोग कोणाला सुटत नाही. तरे तरेचे रोग आहेत. केव्हा सारं शरीरच रोगांना बळी पडतं. शरीराला रोग होतात तसे आत्म्यालाही होतात. पाप हा रोगच आहे. आमचा आत्मा आजारी आहे म्हणून आमच्या हातून पाप होतात. अनाचार, वाईट गोष्टी करतात त्यांचे आत्मे आजारीच असतात. द्वेष, मत्सर ही आत्माच्या रोगाची लक्षणं. म्हणजे रोग दोन प्रकारचे आहेत, शरीराचे आणि आत्म्याचे. आता शरीराच्या रोगासाठी औषधं विकत मिळतात, पण आत्म्याचा आजार बरा करायला औषध कुठे मिळेल? कोण देईल? येशू देईल. येशूच सर्व प्रकारचे रोग बरे करतो. एक दिवस येशूला एक रोगी आढळला. तो 38 वर्ष बिछाण्याला खिळून होता. हलणं, चालणं त्याला शक्यच नव्हतं. बरं व्हावेसे वाटतं का तुला? येशून त्याला विचारले. तो म्हणाला, होय, पण मला मदत कोण करणार? येशू म्हणाला, मी तुला बरं केलंय, उठ, चालू लाग. तो माणूस उठला, त्यानं आपली चीज वस्तू घेतली आणि निघून गेला. येशून त्याला बरं केलं, तो बरा झाला. अनेक रोगी होते, त्या साऱ्यांना येशून बरं केलं. आत्म्याचा आजार असलेल्या अनेकांना त्यानं आरोग्य दिलं. चोरांनी चोरी सोडली, वेश्यांनी आपला धंदा सोडला, हेवा दावा करणारे सरळ वागू लागले. मित्र हो, तुमच्या आत्म्याचा आजार येशू आज बरा करील. तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत, हातून वाईट घडणार नाही. मात्र त्यासाठी तुम्ही येशूला विनवलं पाहिजे, मला बरं कर म्हणून सांगितले पाहिजे. आत्मा आजारी आहे आणि तुम्ही येशूला झिडकारलं तर तो तुम्हाला बरं करणार नाही. आत्म्याचा आजार बरा व्हावा असं वाटतं का? मग मित्रांनो, येशूशी बोला. हे प्रभू येशू, मला क्षमा कर, मला सहाय्य कर, म्हणजे मी वाईट गोष्टी करणार नाही. माझा आत्मा बरा कर. तू जिवंत आहेस, मला तुझ्या सहवासात राहायचंय, तुझं ऐकायचंय. आमेन. अशी प्रार्थना करा, येशू ती ऐकेल. त्याचं तुमच्यावर प्रेम आहे, तो तुम्हाला बरं करेल. तुम्ही चांगलं व्हावं, वागावं म्हणून तो तुमच्या आत्म्याला आरोग्य देईल. मग एक दिवस तो तुम्हाला स्वतःजवळ स्वर्गामध्ये घेईल. तेथे आजार नाही, दुष्टाई नाही, सारा आनंदी आनंद आहे.